नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा फुले हे मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. देशासाठी त्यांचं अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसी इथं 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र सरकार अंमली पदार्थ उत्पादकांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत असून संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आसाममध्ये 24,32,00,000 रुपये किमतीचे 30 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचं शहा यांनी अभिनंदन केलं आहे. साहित्य संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची एकमतानं निवड करण्यात आली. सुनीता राजे पवार यांची कार्यवाह म्हणून तर कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड झाली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य महामंडळाची बैठक उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. पुढील 3 वर्ष साहित्य महामंडळाचं कामकाज आणि साहित्य संमेलनांचं आयोजन पुण्यातून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तसंच डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगानं राज्य शासनानं नागरिक सेवा अधिक प्रभावीपणे डिजिटल स्वरुपात पुरवण्याचा संकल्प केला आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रशासन अधिक जवळ आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ई मंत्रिमंडळ हा उपक्रम कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाचा पुढचा टप्पा ठरेल असा विश्वास राज्य शासनानं वर्तवला आहे. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संबंधित कंपनीने ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. ट्रायच्या www.try.gov.in या संकेतस्थळावर कंझ्युमर इन्फो या विभागात मोबाईल कव्हरेज मॅप अंतर्गत हे नकाशे पाहता येतील. कुठल्याही ठिकाणी कोणत्या कंपनीचे किती नेटवर्क उपलब्ध आहे याची माहिती ग्राहकांना या नकाशाद्वारे मिळू शकेल. वेव्ज 2025 अंतर्गत खादीच्या वापरासाठी नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या 10 विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीनं केली आहे. हे विजेते येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्जच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. गोंदिया इथून सुटणाऱ्या बरौनी एक्सप्रेसमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 10 किलो 368 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या दागिन्यांसंदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्र आढळून आली नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र ज्योतिबागडावर चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल होत आहेत. उद्या या यात्रेचा मुख्य दिवस असून कालपासूनच हजारो भाविक उंच सासन काठ्या घेऊन ज्योतिबाचा गड चढत आहेत. भाविकांसाठी रत्नागिरी डोंगर गायमुख परिसरात 13 एप्रिलपर्यंत मोफत अन्नछत्र चालवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे. चीनमध्ये निंगबो इथं सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचा हाँगकाँगच्या जोडीकडून पराभव झाला. याआधी पुरुष आणि महिला एकेरी तसंच दुहेरी सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा पराभव झाला. अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं 2028 होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं काल याबाबतची घोषणा केली. ऑलिम्पिकमध्ये 20 षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिला गटांच्या स्पर्धेत प्रत्येकी 6 संघ सहभागी होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.